अङ्गं करोति वाचालम् पङ्गुं लङ्घयते गिरिं यत्कृपा तमहं वन्दे परमानन्दमाधवम् गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुस्साक्षात् परब्रह्म तस्मै श्रीगुरवे नमः श्रीराम 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 ॐ पार्थाय प्रतिबोधितां भगवता नारायणेन स्वयं व्यासेन ग्रथिताम् पुराणमुनिना मध्ये महाभारतम् अद्वैतामृतवर्षिणीं भगवतीं अष्टादशाध्यायिनीं अम्बत्वा अनुसन्दधामि भगवत् गीते भवद्वेषिणी नमोऽस्तु ते व्यासविशालबुद्धे फुल्लारविन्दायतपत्रनेत्र येन त्वया भारततैलपूर्णः प्रज्वालितो ज्ञानमयप्रदीपः यं ब्रह्मा वरुणेन्द्ररुद्रमरुतस्तुन्वन्ति दिव्यैस्तवैः वेदैस्साङ्ग पदक्रमोपनिषदैः गायन्ति यं सामगाः ध्यानावस्थित तद्गतेन मनसा पश्यन्ति यं योगिनो यस्यान्तन्न विदु सुरासुरगणाः देवाय तस्मै नमः श्रीराम केवलं करुणाकारं कैवल्यानन्ददायकं संसारतापशमनं समर्थं समदर्शिनं स्वयं प्रकाशं संसिद्धं स्वरूपानन्दसद्गुरुम् पावनं परमं शान्तं पावसेवासिनं भजे सोऽहं सिद्धिसुसम्पन्नौ नादसन्धानसंस्थितः वीतरागो विशेषश्च श्रीगुरु पातु मां भवे ज्ञाने शाङ्घ्रिसरोजलुब्धमधुप स्वामी स्वरूपाङ्कितः सन्तानान्वचनानुभूतिपथिकक् साक्षी स्वयं कापडी गार्हस्ते किल एकनाथ सदृशो वृत्तौ तुकारामवत् सोऽहं योगरतं कृतार्थचरितं वन्दे यतिं माधवम् स्वामी माधवनाथ वल्लभमथो वैराग्यरत्नाकरम् प्रेमा भक्त सुशांत दांत सुहृदम् उत्तुंगधिं वत्सलम् सोहं बोध शुचित्व पूर्ण सततम् तूर्यत्वमासाधितम् वंदे त्वां मकरंदनाथ यतिनम् रक्षस्व दीनांकितम् ओम बोला जगद्गुरु श्री ज्ञानेश्वर महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी मकरंदनाथ महाराज की जय। सब संतन की जय। जय जय रघुवीर समर्थ।
हरि हरि। मनः प्रसादः सौम्यत्वम् मौनम् आत्मविनिग्रहः भावसंशुद्धिः इत्येतत् तपोमानसमुच्यते। शारीरतप वाङ्मयतप आणि आता मानसतपाबद्दल भगवंत आपल्याला सांगतात। मनाला प्रसन्नता प्राप्त होईल असं करणं, मन प्रसन्न ठेवणं हे मानसतप आहे। मन अप्रसन्न राहण्याची अनेक कारणं आपल्या जीवनामध्ये उपस्थित असताना मन प्रसन्न ठेवणं हे मानसतप आहे। मन राग आणि द्वेष याचा परिणाम होऊन अप्रसन्न होतं। अपेक्षांमुळे मन अप्रसन्न होतं, द्वेषामुळे मत्सरामुळे मन अप्रसन्न होतं, विकारांमुळे मन अप्रसन्न होतं। ही सगळी कारणं मुळातूनच मनातून काढून टाकली तर मनप्रसाद लाभेल। भगवंतांनी दुसऱ्या अध्यायामध्ये रागद्वेष वियुक्तैस्तु विषयान इंद्रियैहि चरन एक युक्ती सांगितली। तसं ते स्थितप्रज्ञाचं लक्षण म्हणून आहे। राग आणि द्वेष याच्यापासून जो वियुक्त होतो आणि इंद्रियांमध्ये वावर आणि विषयांमध्ये वावरतो। आत्मवश्यैहि विधेयात्मा आणि ज्याच्या मनोवृत्ती वगैरे सगळ्या हा या आत्म्याला वश असतात त्याला प्रसादम अधिगच्छती। त्याला प्रसाद म्हणजे आत्म्याची प्रसन्नता मनाची प्रसन्नता प्राप्त होते। आणि अशी मनाची प्रसन्नता किंवा प्रसाद प्राप्त झाला की प्रसादे सर्व दुःखानां हानीही अस्य उपजायते आणि या प्रसन्नतेमुळे सगळी दुःख नाहीशी होतात। प्रसन्न चेतसो ह्याशु बुद्धीही पर्यवतिष्ठते आणि ज्याचं मन प्रसन्न असतं त्याची बुद्धी स्थिर राहते। स्थितप्रज्ञाची लक्षणं सांगत असताना सांगितलं। याचा अर्थ असा की कोणतीही गोष्ट करत असताना कामना निर्माण होणार नाहीत अशी जर दक्षता घेतली तर ती गोष्ट करताना करून झाल्यानंतर मन प्रसन्न राहील, मन गढूळ होणार नाही। तसंच द्वेष म्हणजे हवं आणि नको याच्यामध्ये हवं म्हणजे काम आणि द्वेष म्हणजे एक प्रकारे तिटकारा, हीही गोष्ट जर उत्पन्न होऊ दिली नाही तर आणि तसं पाहायचं झालं तर ही एक कला आहे असं वाटतं, कारण आपली कर्म करण्याची प्रेरणाच काहीतरी मिळवण्याची आहे. कर्म करण्याची प्रेरणा कशापासून वाचण्याची देखील आहे, काही टाळण्याची देखील आहे. या दोन्ही गोष्टी होऊ न देता कर्म करणं ही मोठी कसरत आहे. राग आणि द्वेष यांच्यापासून वियुक्त होऊन म्हणजे दूर होऊन जो विषयांमध्ये इंद्रिय वापरतो, जो विषयांमध्ये इंद्रिय वापरतच नाही त्याचा कोणताच प्रश्न नाही, पण सहसा कोणत्या ना कोणत्या तरी विषयामध्ये इंद्रियही वापरावी लागतातच, किंवा काही विषय असे आहेत की ते सहज इंद्रियांपर्यंत येऊन पोचतात. जसा शब्द हा विषय आहे आणि तो इंद्रियांपर्यंत म्हणजे कानापर्यंत येऊन पोचल्यानंतर तिथं हवं आणि नको हा भाव निर्माण होणार, म्हणून ही कसरत आहे. ही कसरत जो करू शकतो त्याला मनाची प्रसन्नता प्राप्त होते, कारण हवं आणि नको भगवंतांनी मात्रा स्पर्शास्तु कौंतेय शीतोष्ण सुख दुःख दाहा, शीत आणि उष्ण म्हणजे हवं आणि नको, त्याच्यातूनच अंतिमतः सुख आणि दुःख निर्माण होतं. जे हवं आहे त्याच्यातून सुख तरी निर्माण होतं किंवा दुःख तरी निर्माण होतं. आपल्याला माहीत नसतं एखादी गोष्ट हवी अशी ठरवली तर त्याच्यातून सुख निर्माण होणार का दुःख निर्माण होणार हे आधी समजत नाही, आणि नको असं ठरवलं पण ती गोष्ट मिळाली तर त्याच्यापासून नक्की दुःखच होईल असं नाही, त्याचा परिणाम सुखमय देखील असू शकतो. हे आधी ठरवता येत नाही, पण राग आणि द्वेषच निर्माण जर होऊ दिले नाहीत तर मन सहजच प्रसन्नतेला प्राप्त होतं. मनाला प्रसन्न ठेवणं याच्यासाठी मनाला प्रसन्न ठेवण्याचा संकल्प करणं एवढं पुरेसं असतं. जसं हवं आणि नको हे काढायचे असतात तसं कोणत्याही परिस्थितीमध्ये मन प्रसन्न ठेवण्याचाच अभ्यास मी करेन एवढ्या एका संकल्पानेही मन प्रसन्न राहू शकतं. मात्र कोणीतरी ते करणं गरजेचं असतं, कारण हे तप म्हणूनच सांगितलेलं आहे. जशी आणि जी परिस्थिती असेल त्या परिस्थितीमध्ये मन प्रसन्न ठेवणं, जसं महाराज गोंदलेकर महाराज म्हणतात की समाधानात राहण्यासाठी आपण समाधानात राहायचं आहे असा निश्चयच करायला लागतो, नाहीतर ती काल्पनिक परिस्थिती राहते की अमुक मिळालो तर मी समाधानात राहीन. जसं मनाची प्रसन्नता आहे तसं मौन देखील एक गोष्ट आहे. मन प्रसन्न ठेवणं, मुनीप्रमाणे वृत्ती ठेवणं, मनोनिग्रह करणं हे सगळे मनाच्या बाबत आलेले शब्द आहेत, आणि सौम्यता देखील मनाच्या बाबतच आलेला शब्द आहे. मनप्रसादः सौम्यत्वं मौनं आत्मविनिग्रहः, ही जी सौम्यता आहे ही सौम्यता देखील कोणत्याही तीव्र गोष्टींचा स्पर्श होऊ न दिला तर सौम्यता प्राप्त होते. अनेक ठिकाणी भगवंतांनी अनुराग म्हणजे विषयांवरचं प्रेम, भय आणि क्रोध या गोष्टी वगळायला सांगितलेल्या आहेत, या गोष्टी टाळायला सांगितलेल्या आहेत. वीतराग भय क्रोधाः मन्मया माम उपाश्रिताः बहवो ज्ञान तपसा पूता मद्भाव मागताः. चौथ्या अध्यायामध्ये ज्यांनी कामना आवरून धरलेल्या आहेत, कमी केलेल्या आहेत, तसंच भय देखील आवरलेलं आहे कमी केलेलं आहे, आणि क्रोध देखील ज्यांनी आवरलेला आहे कमी केलेला आहे. आवरणं ही एक गोष्ट आहे, कमी करणं ही एक गोष्ट आहे, नाहीसा होणं ही एक गोष्ट आहे. विशिष्ट परिस्थितीत नाहीसा होऊ शकतो. जसं भगवंतांनी पाचव्या अध्यायाच्या शेवटी यतेंद्रिय मनोबुद्धी मुनी मोक्ष परायण विगते इच्छा भय क्रोधा ते शब्द आले. कामना भय आणि क्रोध ज्याचे विगत झालेले आहेत ध्यानाच्या परिस्थितीमध्ये मात्र ध्यानाच्या अवस्थेमध्ये मात्र उत्कट ध्यानाच्या स्थितीमध्ये मात्र संपूर्णपणाने कामना जाते भय जातं आणि क्रोध जातो आणि बाकीच्या वेळेला ते आवरले जातात किंवा कमी होतात. आवरले जाणं आणि कमी होणं यांनी सौम्यता प्राप्त होते. कामाचा परिणाम म्हणून एका बाजूला क्रोध आहे आणि एका बाजूला भय आहे. दोन्ही कामाचाच परिणाम आहे. कामनेमुळं म्हणजे इंद्रियांच्या अनिवार्य इच्छेमुळं ती इच्छा जर अपूर्ण राहिली तर मन क्षुब्ध होतं त्याला क्रोध असं म्हणतात. क्रोध म्हणजे कचकचीत रागवणं नव्हे. मन अस्वस्थ होणं क्षुब्ध होणं याला क्रोध म्हटलेला आहे आणि भीती ही मूळ परिस्थिती आहे. समर्थांनी भये व्यापिले सर्व ब्रह्मांड आहे असं म्हटलेलं आहे. भय हे मुळातच आपण असावं अशा आपल्या मूळ इच्छेला लागणारा धक्का किंवा आघात म्हणून भय निर्माण होतं. कोणत्याही प्रकारचं जे भय आहे ते भय आपल्या जिजीविषयावर किंवा अस्तित्वावर असणारा आघात म्हणून निर्माण होतं आणि आपल्याला अस्तित्वाचा सोडून द्या वरवरचा देखील आघात खपत नाही. कारण तो जर झाला तर आपल्या अस्तित्वावर घाला येईल असं आपल्याला वाटतं. अगदी डोकं दुखत असेल तरी सीटी स्कॅन करून घेणारे लोक आहेत. घाबरणं ही जी गोष्ट आहे जर एक दोन चार दिवस ताप उतरला नाही आठ दिवस तर भलभलत्या शंका यायला लागतात. आपण आता बहुतेक जाणार असं वाटायला लागतं. ही जी जिजीविषा आहे या जिजीविषेच्या पोटी हे मूळ भय आणि या भयाला चिकटलेली सर्वसामान्य जीवनच सुस्थिर असावं. त्याला थोडा धक्का लागला तर जिजीविषेपर्यंत आघात तिथपर्यंत जायचंच कारण नाही. भीतीच वाटायला सुरुवात होईल आणि जेव्हा असं भय ग्रासून येईल किंवा कामना ग्रासून येतील किंवा क्रोध ग्रासून येईल तेव्हा सौम्यता निघून जाईल. आणि ही सौम्यता टिकून ठेवणं हे मानस तप सांगितलेलं आहे. म्हणून याच्यासाठी काम आवरणं भय आवरणं आणि क्रोध देखील आवरणं तर मन एक प्रकारे सौम्यत्वाला प्राप्त होऊ शकेल. खऱ्या अर्थाने जर सौम्यत्वाला प्राप्त व्हायचं असेल तर मन आत्मस्वरूपातच लीन होणं गरजेचं आहे. आणि वीत राग भय क्रोधा असं जर एखाद्याचं झालं तर तो आत्मस्थितीलाच प्राप्त होतो. मनप्रसादहा सौम्यत्वम मौनम म्हणजे मौन असणं वाणीचं मौन राखणं आत्मलाभाची इच्छा धरून मनामध्ये परमात्म स्वरूपाचं चिंतन करणं यालाही मौन म्हणतात. म्हणजे मनाची जी अभिव्यक्ती संसाराकडे आहे त्याच्याऐवजी जर आत्म्याकडे जायला लागली मनाची जी अभिव्यक्ती आहे ती अभिव्यक्ती आत्मभावाकडे जर जायला लागली तर ते बाहेर व्यक्त होणं थांबून जातं आणि ते आत रमायला सुरुवात होते. आणि असं आत रमणारं मन हे वाणीनी उच्चार करण्याच्या विरुद्ध होऊन जातं. त्याला वाणी थांबवाविषयी वाटते आणि वाणी थांबवणं हे मौनाचं स्वरूप सांगितलेलं आहे. मौन वाणी थांबवणं ही देखील जी अंतर अभिव्यक्ती आहे बाहेर पडणारी इंद्रियांच्या अंगानी बाहेर पडणारी ती थांबवण्याच्या दृष्टीने मौन हा शब्द वापरलेला आहे. पण जो मुनी असतो तो मुनी सर्व बाजूंनी स्वतःला आवरतो म्हणून त्याला मुनी असं म्हणतात. त्यांनी त्याचे डोळेही आवरलेले असतात, त्यांनी त्याचे कानही आवरलेले असतात, त्यांनी त्याच्या क्रिया देखील बऱ्याचशा आवरलेल्या असतात. अन्य वाणीचा त्याग करणं आणि नामस्मरण करणं याला देखील मौन असं म्हटलेलं आहे. अशा प्रकारचं मौन राखण्याचा अभ्यास करणं आणि वर्षानुवर्ष अभ्यास करणं याला मानस तप असं भगवंतांनी म्हटलं. आणि आत्मविनिग्रह म्हणजे इथं मुख्यतः मनोनिग्रहच आहे. खरं म्हणजे इंद्रिय मन आणि बुद्धी या तीन गोष्टी हा आत्मसंग्रह म्हणून म्हणजे मीचा संग्रह म्हणून समजला जातो आणि या तीनही गोष्टी आवरणं अपेक्षित आहे. पण मुख्यतः मन आवरणं अपेक्षित आहे आत्मविनिग्रह या शब्दामध्ये. आणि मन ध्यानाने आवरलं जातं. ध्यानामध्ये साक्षित्वानी मनाकडे जसं पाहू मनात उठणारे जे विचार आहेत तर त्या विचारांना मी प्रतिसाद देणार नाही असा अजून एक विचार साक्षी विचार जर निर्माण केला तर मन समोरचा विचार आहे त्या विचाराचा त्याग करतं. हा दुसरा देखील आपणच निर्माण केलेला विचार आहे. साक्षीला विचारच म्हणतात, वृत्तीच म्हणतात. साक्षी वृत्तीनी समोरची वृत्ती आहे त्या वृत्तीचा त्याग करायचा. म्हणून साक्षीत्व राखण्याचा अभ्यास करणं हा मनोनिग्रहाचा एक भाग आहे. पण तरीही मन शिल्लक राहतंच, साक्षीभावानी मन शिल्लक राहतं. पण हे मन त्रासदायक नसतं कारण त्याला सावधपणाने आपण साक्षी राहायचंय याची जाणीव असते. आणि ते जसं काट्याने काटा काढावा, ज्या काट्याने आपण घुसलेला काटा काढतो तर तो काटा आपण काढायचं काम मदत करणारा असतो, तसं साक्षी विचार किंवा साक्षी वृत्ती मन घालवण्याला कारण ठरते. जसं तुमच्या हातात काटा राहतोच तो नंतर फेकून द्यायला लागतो. पायात गेलेला काटा काढण्यासाठी तिथं बाभळीचे अनेक काटे पडलेले आहेत, त्याच्यातला एक काटा घेतला, टाच टोकरली, तो काटा गेलेला होता तो तुमच्या नखात किंवा चिमटीत येईल इतकी टोकरली, थोडीशी दाबली टाच की तो वर आल्यासारखा भासतो. तो चिमटीत पकडून एकदा काढून टाकला तरी हातात धरलेला काटा तसाच आहे, तो फेकून द्यायला लागतो. रामकृष्ण म्हणत असत की एका काट्यांनी दुसरा काटा काढला आणि ज्या काट्यांनी तो काटा काढला तर स्वामीजींच्या भाषेत माय डिअर काटा असं म्हणून तो काही पुडीत बांधून कोणी खिशात ठेवत नाही, तो फेकून देतो, झालं त्याचं काम. तसं समोरचा विचार साक्षी विचाराने संपला, साक्षी विचारही फेकून द्यायला लागतो. आणि तो जेव्हा फेकून दिला जातो तेव्हा खऱ्या अर्थाने मन हे शांत होऊन जातं. पण मनोनिग्रह हा जो शब्द आहे हा साक्षी विचाराला खूप लावून पाहता येईल कारण साक्षी विचारात निग्रह आहे. आणि मग साक्षी विचार टाकून दिला की तो आत्मस्वरूपाशी एकरूपच होतो. मुख्यतः मनोनिग्रह हा शब्द ध्यानाला जसा तसा नामस्मरणाला देखील लागू पडतो. नाम घेत असताना कुठलाच विचार उठू द्यायचा नाही, अन्य कोणताही विचार उठू न देता फक्त नामच राहील असा प्रयत्न करणं याला आतला मोठा निग्रह लागतो. तो जर नसेल तर मन लगेच बाहेर जातं, आपण विसरून जातो। मुखानी नाम चालू असतं, मुखानी नाही माळेवर नाम चालू आहे, तोंडाने उच्चारतही नाही, पण तुमचं बोट मणी ओढण्याचं काम करतंय आणि मन मात्र फिरायला सुरुवात झाली असं होऊ शकतं। निग्रहानेच प्रत्येक मणी हातात येईल तेव्हा नामाचं स्मरण, आत्मस्वरूपाचं स्मरण नाम घेऊन झाल्यानंतर आत्मस्वरूपाशी तादात्म्य निग्रहानी, संकल्पानी, विवेकानी आणि पुढचं नाम असं घेतलं तरच खैर आहे, नाहीतर नामस्मरणामध्ये देखील मन खूप फिरतं आणि अनेक संतांनी त्याचा उल्लेख देखील केलेला आहे। नामस्मरण अशा रीतीने बाकीचे सगळे विचार रोखून करत राहणं हा मनोनिग्रह आहे, त्यावेळेला मन शिल्लक राहतं पण नामामध्ये गुंतलेलं असतं, मन शिल्लक राहतं पण आत्मविचारामध्ये गुंतलेलं असतं। हे आत्मविचारामध्ये गुंतलेलं मन एक नाम झालं आणि दुसरं नाम घेण्याच्या दरम्यान नाहीसं होण्याची देखील शक्यता असते आणि तेव्हा त्याला मनाचा प्रसाद देखील प्राप्त होतो। मनप्रसाद हा असा जो शब्द मानसतपामध्येच सांगितलेला आहे, ती मनाची प्रसन्नता त्याला प्राप्त होते, ध्यानामध्ये देखील होते। मन प्रसन्न राहतं नाहीसच होतं आणि तशाही प्रकारे बाह्य इंद्रिय आहेत त्याच्या निग्रहाकरता देखील मनाचा निग्रह गरजेचाच आहे। जसं एखादा पदार्थ ज्याला आवडतो जेवायला बसलेला आहे, त्या वाढणाऱ्या भगिनी मोठ्या प्रेमाने म्हणतात की अजून एक डाव फक्त घ्या, अमरस वाढतायत, एकच डाव घ्या, सगळं जेवण झालेलं आहे। आग्रहाला बळी पडण्यासाठी मनच कारण असतं, तो म्हणतो जाऊ दे एका डावाने काय होतं, यांचं तरी मन कशाला मोडा, आणि तो घेतो। म्हणून कोणत्याही प्रकारच्या इंद्रिय निग्रहाला देखील केवळ इंद्रिय निग्रह असा कोणताही प्रकार नसून मनाचा निग्रह देखील कामाला येतो। मी तर असं मन राखायचं कशाला उगीच नाही म्हणा असं म्हणत म्हणत मला स्वतःला वाढवून बसलो ते पोटाला। जर वेळोवेळीच समजलं असतं तर बरं झालं असतं असं मला आता वाटतं, पण आजही कोणी परत जरा आग्रह करायला लागलं तर कशाला मन मोडा हा विचार समोर येतो। त्याला मनोनिग्रह, त्यावेळेचा मनोनिग्रह म्हणत नाहीत। निग्रह आणि शांती, निग्रह आणि स्वरूपाशी तादात्म्य, मनाचा जर निग्रह करता आला तरच स्वरूपाशी तादात्म्य आहे, हे ध्यानामध्ये देखील आहे, नामस्मरणामध्ये देखील आहे आणि सामान्य जीवनामध्ये देखील, सामान्य सुखाकरता देखील मनाचा निग्रह ही महत्वाचीच गोष्ट आहे। आणि अजून एक शब्द म्हणजे भावसंशुद्धी, ही भावाची शुद्धी। भावाची अशुद्धी आपल्याला माहित आहे, आपण एक दोन मिनिटं थांबू। हरि 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 राम राम हरि हरि। भाव संशुद्धि म्हणजे भावाची शुद्धता। भाव हा शब्द वेगवेगळ्या तऱ्हेने वापरला जातो। भाव म्हणजे विश्वास, भाव म्हणजे श्रद्धा, भाव म्हणजे आहे, आहेपणा, होय वृत्ती। एक आहे अशी वृत्ती असते आणि एक नाही अशी वृत्ती असते। एक आहे असा भाव असतो, एक नाही असा भाव असतो। सद्गुरु शिष्याला अनुग्रह देताना ते परमात्म तत्वच तू आहेस असं सांगतात। हे जे आहेस असं म्हणणं, होय असं म्हणणं, सकारात्मकता आहे ती सकारात्मकता हा भाव आहे। ही सकारात्मकता अदृश्य अव्यक्त अक्षर अशा परमात्म्याबद्दल जेव्हा ठसलेली असते चित्तामध्ये, तेव्हा त्याला शुद्ध भाव असं म्हणतात। आणि क्रमानी हा जो शुद्ध भाव आहे त्याची अशुद्ध रूप खूप आहेत। अक्षर अव्यक्त निराकार परमात्मा आहे आणि मी देखील अक्षर अव्यक्त निराकार परमात्म स्वरूप आहे या आहेपणाने हा भाव सिद्ध होतो। त्याच्याऐवजी कसलं अक्षर, कसलं अव्यक्त, कसलं अचिंत्य, तसं काही नाही हा नाही भाव। याला अभाव असं म्हणायलाही हरकत नाही, याला अश्रद्धा असंही म्हणायला हरकत नाही। भावाची शुद्धी होत राहणं, जसं परमात्म्याविषयी भाव आहे तसं विषयांबद्दल देखील भाव असतो। विषयाबद्दल असणारा जो भाव आहे, उदाहरणार्थ पैसे, स्वामीजी म्हणायचे की सबसे बड़ा रुपया म्हणजे बहीण नाही, भाऊ नाही, पैशाच्या बाबत कोणी नाही। हा जो धनाच्या बाबत भाव असतो, स्त्रीच्या बाबत भाव असतो किंवा स्त्रीला पुरुषाच्या बाबत जो वैषयिक भाव असतो तोही भावच, पण तो अशुद्ध भाव समजला जाईल। धन सुत दारा संसार, गाडी घोडा बंगला शेतीवाडी या सर्वांच्या बाबत असणारा भाव जो आहे पझेसिवनेस जो आहे तर त्याची शुद्धी होत जाणं, देहाबद्दल देखील एक भाव आहे। भगवंतांचं फार सुंदर वचन आहे की न नासतो विद्यते भावः, जे असत्य आहे त्याचा भाव म्हणजे अस्तित्व नाही। ज्याला संसार म्हणतात तर तो असत आहे, तर त्याला अस्तित्व नाही म्हणजे कायमचं अस्तित्व नाही। आपल्या देहाचीही तीच परिस्थिती आहे, देह हा कायम तसाच्या तसा राहत नाही। आपण तरुण असावं असं सगळ्यांना वाटतं आणि कायम आपलं तारुण्य टिकून असावं असंही सगळ्यांना वाटतं। जेव्हा प्रथम तुमच्या डोक्यात एखादा पांढरा केस एकच असतो पण तो आपला आपल्याला बरोबर दिसतो, तो केस बायका तर उपटून टाकतात, मुळापासूनच उपटतात। पुरुषही उपटत असतील, मी उपटला नाहीये कधी म्हणून म्हटलं। पण तारुण्य तसं टिकवता येत नाही। जो शरीराबद्दलचा भाव आहे तो भाव हा असत आहे म्हणजे बदलत जाणारा आणि ते शरीरच नाही असं होईल कधी ना कधीतरी, अशी परिस्थिती आहे। संसाराचं जे आहे तेच देहाबद्दल आहे, तेच धनाबद्दल आहे। धनाबद्दल ते असं आहे की हातपाय चालेनासे होतात तेव्हा मुलांनी बळजबरीने जरी सही घेतली तरी तुम्ही काही करू शकत नाही। तुमचे पैसे आहेत पण एका खोलीत जणू कैद होऊन न राहता। धन तर सगळं तुमच्या मालकीचं आहे पण त्याचा उपयोग आता काही नाही। धनाबद्दल भाव भरपूर होता, असा जो अस्तताबद्दल भाव आहे त्या भावाची क्रमानी शुद्धी होत जाणं, भावसंशुद्धी असा शब्द आहे। असे जे सर्व बाबत आहे म्हणून भाव आहेत, तर जे आहे म्हणून भाव आहेत पण असताबद्दल आहे असा भाव आहे, तर ते हळूहळू शुद्ध होत जाणं आणि परमात्म्याबद्दल मात्र तो आहे असा कायम भाव टिकून राहणं। न अभाव हा विद्यते सतः, जे सत स्वरूप आहे त्याला कधीच अभाव नाही, ते कायमच अस्तित्वमान आहे। इथपर्यंत पोचणं याला भावसंशुद्धी असं म्हणतात। सद्गुरूंचं वर्णन करत असताना भावातीतम असा एक शब्द आलेला आहे, जे भावाच्याही अतीत आहेत तिथं भाव आणि अभाव या दोहींच्याही अतीत आहेत असा अर्थ केला जातो। ते भावाच्या तर अतीत आहेतच आणि अभावाच्या देखील अतीत आहेत। भावाभावरहित नित्य भावस्वरूप, ज्याचा ज्याच्यावर आपला भाव असतो त्या भावाच्या ते अतीत आहेत। तसं रामकृष्ण म्हणत असत की नरेंद्राचा भाव म्हणजे एखाद्या अगाध अशा सरोवरासारखा आहे, असं म्हणत असत की ज्या सरोवरामध्ये 10-5 हत्ती जरी स्नानाला गेले तरी ते ढवळून निघत नाहीतर कोणाकोणाचा भाव म्हणजे श्रावण महिन्यामध्ये बाजूला रस्त्याच्या असलेलं डबकं, एखादा खडा जरी पडला तरी खालून मळ सगळा बाहेर पाण्यात उदसून येतो। पण नरेंद्राचा भाव इतका अगाध आहे असं म्हणायचंय। म्हणून हा जो भाव आहे हा भाव क्रमशः अव्यक्त वस्तूवर, नित्य वस्तूवर बसणं आणि अनित्य वस्तूमधून काढून घेतला पूर्णपणाने जर निघाला तर भाव आणि अभाव विरहित नित्य भाव स्वरूप असा तो होतो, असं मन होणं शक्य आहे म्हणून त्याला मानस तप असं म्हटलेलं आहे। भाव संशुद्धी ही इत्येतत तपो मानस मुच्यते, याला मानस तप असं म्हटलेलं आहे। अकबराच्या दरबारात तानसेन गात असे आणि अकबरांनी बऱ्याच वेळेला इच्छा बोलून दाखवली की तानसेन जर असा गात असेल तर तानसेनाचे गुरु कसे गात असतील, त्यांचं गाणं कधीतरी ऐकायचंय। असं म्हणतात की नवरत्न दरबार होता अकबराचा, त्याच्यामध्ये तानसेन हे एक रत्न होतं, तर तानसेन तसं टाळतच असत। अकबराला त्यांनी सांगितलं की त्यांचं गाणं असं समोरासमोर बसून ऐकता येणार नाही, कारण आपण ऐकायला गेलं म्हणून ते ऐकवतील असं नाही, बादशहाला देखील ऐकवतील असं नाही। पण बादशहाने अगदीच आग्रह केला तर त्यांचे जे गुरु होते हरिपंडित, त्यांची झोपडी गंगेच्या काठी होती आणि पहाटे 3 वाजता ते गायला बसत असत, ते देवापुढे गात असत। तानसेन असं म्हणाले की त्यांचं गाणं लपूनच ऐकायला लागेल, म्हणून अकबरासारखा बादशाह तानसेनांच्या गुरूंचं गाणं ऐकण्यासाठी म्हणून झोपडीच्या बाहेर खिडकीपाशी लपून बसून गाणं ऐकत होते। गाणं ऐकून झाल्यानंतर बादशाह फार प्रसन्न झाले, ते म्हणाले की हे खरंच दैवी गाणं आहे। तेव्हा तानसेन म्हणाला की मी काही मिळवण्यासाठी गातो, तुम्हाला हे गाणं अशा करता आवडलं की हे मिळालेलं आहे म्हणून गात आहेत, मी मिळवण्यासाठी गातो, मी तुमचा दरबारी गायक आहे। हे हरिदास जे आहेत तर ते मिळालेलं आहे म्हणून गातात, मी तुमच्याकरता गातो, तुम्ही रिझावेत, तुम्ही प्रसन्न व्हावेत, तुम्हाला जेव्हा ऐकावंसं वाटेल तेव्हा मी तानपुरा घेऊन येतो आणि गातो, हे देवाकरता गातात। असं असल्यामुळं मी सोनं चांदी मिळवण्यासाठी गातो आणि हे शुद्ध विमल भक्ती मिळवण्यासाठी म्हणून गातात। असं जे गाणं आहे त्याच्यासाठी विशिष्ट मनोवृत्ती असणं गरजेचं आहे। हे सगळं समजत असूनही तानसेन हरिदासांसारखे का नव्हते गात? समजत आहे की आपण पैशासाठी गातोय आणि हे काहीही हे यांना सगळं मिळालंय, यांना बाकी आता काही नकोय म्हणून हे गात आहेत, हे समजून देखील तानसेन तसं का नाही गात आहेत? तर मानस तपच कमी पडतंय असा त्याचा अर्थ होतो। मन प्रसन्न ठेवणं, सौम्यता असणं, मुनीप्रमाणे वृत्ती असणं, मनोनिग्रह असणं आणि भावसंशुद्धी असणं, एवढं जर असेल तर ते सात्विक तपामध्ये जमा होतं। सात्विक तपाचं वर्णन श्रद्धया परया तप्तम तपस्त त्रिविधं नरैहि अफलाकांक्षिभिः युक्तैः सात्विकं परिचक्षते, फळाची इच्छा ही असत्याकडे घेऊन जाते, असतकडे घेऊन जाते, तिसर फळाची इच्छा असते आणि अफलाकांक्षिभिः ज्याच्यामध्ये फळाचीच इच्छा नाही ते सत्कड घेऊन जाते असं असल्यामुळं हे जे सात्विक तप आहे हे सात्विक तप फार महत्वाचं आहे. विश्वामित्र आणि वसिष्ठ यांची गोष्ट देखील अशीच प्रसिद्ध आहे. विश्वामित्रांनी वसिष्ठांच्या आश्रमामध्ये एकदा नाईलाजानी प्रवेश केला. त्यांच्याच राज्यात असलेला वसिष्ठांचा आश्रम विश्वामित्रांना माहीत नव्हता, ते शिकारी करता बाहेर पडले आणि बराच वेळ शिकार मिळाली नाही आणि इतस्ततः फिरत असताना पाणी पिण्यासाठी म्हणून तिथे गेले. त्यांची बरीच सरबराई करण्यात आली. त्यांना समजलं की वसिष्ठांकडे कामधेनू नावाची गाय आहे. जेवढा लवाजमा घेऊन बाहेर पडलेले होते त्यांची काही थोड्या वेळातच सगळी व्यवस्था झाली. त्यांना वसिष्ठांच्या जीवनशैलीचं मोठं आकर्षण वाटलं. आपण एवढे सम्राट असताना वसिष्ठ हे आपल्यापेक्षाही निश्चिंत समाधानी या कामधेनू करता आहेत, म्हणून ती कामधेनू आपल्याला हवी असं त्यांना वाटायला लागलं. ती कामधेनू त्यांना सहजासहजी मिळालीच नाही. तिने स्वतःमधून योद्धे निर्माण केले, विश्वामित्रांचा पराभव झाला. विश्वामित्र मोठे अंतर्मुख होऊन परत गेले. वसिष्ठ नेमके कशामुळे मोठे आहेत? त्यांच्या असं लक्षात आलं की वसिष्ठ ब्रह्मर्षी म्हटले जातात आणि हे राजर्षी होते. राजा आणि ब्रह्मज्ञानी या पदव्यांमध्येच फरक आहे. काय करावं? वसिष्ठांनी विश्वामित्रांनी राज्याचाही त्याग केला, तपश्चर्या केली, गायत्री मंत्राचे उद्गाते ठरले आणि प्रतिसृष्टी निर्माण केली. आणि एवढ्याच करतात की वसिष्ठांनी कधीही विश्वामित्रांना राजर्षी, महर्षी, राजर्षी असं संबोधत असत त्याच्याऐवजी ब्रह्मर्षी म्हणून पदवीचा देखील लोभ असतो. आपण ब्रह्मर्षी असावं वसिष्ठांसारखं. वसिष्ठ त्यांना ब्रह्मर्षी म्हणत नव्हते. त्या रागापोटी त्यांनी वसिष्ठांचे पुत्र मारले. तरी देखील वसिष्ठ बधेनात, तेव्हा वसिष्ठांनाच मारायचं ठरवलं. आणि एका रात्री गुपचूप वसिष्ठांच्या आश्रमात प्रवेश केला. वसिष्ठ अरुंधती त्यांची पत्नी तिच्यासह बसलेले होते आणि चंद्राचं फार शीतल चांदणं स्वच्छ सगळीकडे पसरलेलं होतं. त्या अरुंधती वसिष्ठांना म्हणाली की काय सुंदर चांदणं पडलंय. तर ते म्हणाले विश्वामित्रांच्या ज्ञानासारखं चांदणं आहे. मागं दगड घेऊन विश्वामित्र दगड डोक्यात घालायचा तर हा संवाद ऐकू आला. तर अरुंधती नवलांनी म्हणायला लागली की असं सगळं तुम्ही त्यांच्या अपरोक्ष म्हणता आणि त्यांना तुम्ही ब्रह्मज्ञानी का नाही म्हणत, त्यांना ब्रह्मर्षी का नाही म्हणत? तेव्हा ते असं म्हणाले की तो माझ्याशी स्पर्धा करतो आणि ब्रह्मज्ञानामध्ये फक्त तेवढी एकच गोष्ट बसत नाही. ज्या ठिकाणी स्पर्धा आहे त्या ठिकाणी कामना आहे, ज्या ठिकाणी कामना आहे तिथं ब्रह्मज्ञान नाही. त्यांनी गायत्री मंत्र निर्माण केला, त्याची वाणी अतिशय चांगली आहे, पण स्पर्धा आहे, तो ज्ञानापासून दूर आहे. माझी वाणी त्यामुळे बोलूच शकत नाही की हा ब्रह्मर्षी आहे. आणि अचानक विश्वामित्रांना आपल्यातली कमतरता कळली, एका ईर्षेनी वसिष्ठांसारखं ब्रह्मर्षी व्हायचं या ईर्षेनी राज्याचा त्याग केला. आता अजून काय मिळवायला पाहिजे असं विश्वामित्रांना वाटत असताना त्यांना जसा क्लू मिळावा तसं झालं. त्यांनी तो दगड टाकून दिला, वसिष्ठांचे पाय धरले. वसिष्ठांनी विश्वामित्रांच्या पाठीवर थोपटलं आणि ब्रह्मर्षी उठा असं म्हणाले. भाव संशुद्धी झाल्याखेरीज मानस तप पूर्ण होत नाही. ज्ञानेश्वर महाराजांनी लिहिलेल्या ओव्या आपल्या राहिलेल्या आहेत, आपण त्या पुढच्या वेळेला पाहूया. हा विषय फार चांगला आहे आणि आपल्याला देखील परमार्थ करत असताना कशा भावानी कशा वृत्तींनी राहायचं आहे हे खूप शिकवणारा असा हा विषय आहे. आपण तो यथाक्रम पाहूया. हरि ओम तत्सत. विठ्ठल 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 विठ्ठल. नमितो योगी थोर विरागी तत्वज्ञानी संत तो सत्कविवर परात परगुरु ज्ञान देव भगवंत. ओम ओम ईशावास्यम इदं सर्वं यत्किञ्च जगत्याञ्जगत् तेन त्यक्तेन भुञ्जीथाः मा गृधः कस्य स्विद्धनम्. ॐ शान्तिः शान्तिः शान्तिः. बोला पुंडलीक वरदे हरि विठ्ठल श्री ज्ञान देव तुकाराम श्री ज्ञानेश्वर महाराज की जय. परमहंस सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज की जय. परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय. सब संतन की जय. जय जय रघुवीर समर्थ.